श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, 18 अध्यायातील 67 श्लोक, इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन। जो तपोही नसेल, गुरुदेवांविषयी भक्तीत ढिला असेल, ज्याला गीता ज्ञानेश्वरी ऐकण्याची इच्छा नसेल, चाड नसेल, जो नित्य माझी म्हणजे परमात्म्याची निंदा करत असेल, अशा कितीही योग्य माणूस असेल मग, तर त्याला कधीही हे ज्ञान सांगू नकोस। अशा अर्थाचा तो 67 श्लोक होता, तो काल घेऊन झाला। तरी तुआ हे जे पार्था गीता शास्त्र लाधले असता, ते तपोही ना सर्वथा सांगावे ना हो। अशा तपोहीन माणसाला कधीही सांगू नको। म्हणून योग्य भलतैसे होतो परी चाड नसे, कितीही योग्य असेल आणि ज्याला गीता श्रवणाची इच्छा नसेल, तरी झणे वाणी असी देसी हे तया, तर अजिबात त्याला हे सगळं देऊ नको। आणि एक सुंदर रूपक करताना मग म्हणालेत की अंग गोरे आणि तरुणे, वरी लेईले आहे लेणे, परी एकलेनी प्राणे सांडिले जेवी। फार गोर चिट्ट बदन असेल, अंग फार गोर गौरवर्ण असं अंग असेल, तरुण शरीर असेल आणि त्याच्यावर सुंदर दागिने त्या शरीराला अर्पण केले असतील, घातलेले असतील, पण त्या शरीरामध्ये एक जर प्राण नसेल तर ते शरीर काय कामाचं। तर तसा जो तपोहीन ईश्वराची निंदा करणारा असा माणूस जर असेल, तर त्याला हे गीतेचे ज्ञान अजिबात देण्यात येऊ नये। कशाबद्दल सांगतायत? आता माऊली सांगत आहे की या गीता ज्ञानेश्वरीचा अधिकार कोणाला, या गीता ज्ञानेश्वरी श्रवण करणाऱ्यांचा संप्रदाय कसा असावा, त्यांच्यामध्ये तप करण्याची वृत्ती असावी, गुरुदेवांविषयी परमात्म्याविषयी निस्सीम आदर असावा, त्यांना दृढ इच्छा असावी की आपण ज्ञानेश्वरीच्या मार्फत येणारं हे अमृत ग्रहण करावं, हा गीता ज्ञानेश्वरी रूपी ठेवा आपल्याला प्राप्त व्हावा, आणि परमात्म्यावर ज्यांचं अपार प्रेम आहे अशा लोकांना गीता श्रवणाचा आणि ज्ञानेश्वरी श्रवणाचा अधिकार प्राप्त आहे, किंवा हा त्यांचा संप्रदाय आहे, असं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या 67 श्लोकाच्या माध्यमातून निरूपित केले आहे। आज 68 श्लोकाला आरंभ आपण करणार आहोत आणि आज हा 68 श्लोकच आपण घेऊ। सुरुवात करूया 68 श्लोकाला। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
यइदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिदास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्य संशयाः।
हे परम गुह्य ज्ञान, माझ्या ठिकाणी पराकाष्ठेचे प्रेम ठेवून जो माझ्या भक्तांना सांगेल तो निःसंशय मजप्रत येईल। आता गीता श्रवणाचा, ज्ञानेश्वरी श्रवणाचा अधिकार कोणाला किंवा कोणाच्या संप्रदायात हे शक्य आहे, तर सांगतात की हे परम गृह्य ज्ञान, माझ्या ठिकाणी पराकाष्ठेचे प्रेम ठेवून, नुसत्या प्रेमाने जमणार नाही, पराकाष्ठेचे प्रेम। म्हणून असं म्हणतात की मनुष्याच्या देहामध्ये जीवन प्राप्त झाल्यानंतर माणसाच्या अगदी जवळचे जे रूप आहेत परमात्म्याची, त्यापैकी एक सत्य आणि दुसरं रूप म्हणजे प्रेम। तर पराकाष्ठेचे प्रेम, नुसते प्रेम नाही, पराकाष्ठेचे प्रेम। भक्तेष्व मिधास्यती य इदं परमं गुह्यं मद। तर हे पराकाष्ठेचे जो प्रेम ठेवू शकेल असा जो असेल भक्त, तो संप्रदाय पर आहे, किंवा तो ज्ञानेश्वरी गीता याच्या माध्यमातून मजपर्यंत येतो, मला प्राप्त होतो। पाहूया याच्यावरचं निरूपण। ऐशा भक्तालयी चोखटी गीता रत्नेश्वरूहा प्रतिष्ठी, मग माझिया सवसाटी तुकसी जगी। काजे एकाक्षरपणेसी त्रिमात्र केचिये कुशी, प्रणवू होता गर्भवासी सा कडला। तो गीतेचिया बाहळी वेद बीज गेले पहाळी, की गायत्री फुली फळी श्लोकांच्या आली। तेहे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझिया भक्ता, अनन्य जीवना माता बाळका जैसी। तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी, तो देहा पाठी मजसी एकची होय। अशा भक्तरूपी शुद्ध मंदिरामध्ये गीता हाच कोणी रत्नांचा ईश्वर, त्याची प्राण प्रतिष्ठा कर, अशा योग्य अधिकाऱ्यास गीता सांग। ऐशा भक्तालयी चोखटी, चोखटे भक्तालय म्हणजे सुंदर मंदिर, शुद्ध मंदिर, पवित्र मंदिर। कोणतं मंदिर? गीता रत्नेश्वरू हा प्रतिष्ठी, ज्या मंदिरामध्ये रत्नांचा ईश्वर, रत्नेश्वरू म्हणजे रत्नाचा ईश्वर, त्याची प्राण प्रतिष्ठा कर। गीता रूपी रत्नाचा ईश्वर, मग माझी या सौसाठी तुकसी झाला, मग तू जगामध्ये माझ्या योग्यतेचा, मग माझ्या योग्यतेचा झाला असे समज। म्हणजे ज्यांचा ज्यांचा संप्रदाय तुला वाटत असेल की ज्यांना ज्यांना गीता सांगावी, ज्यांना ज्यांना ज्ञानेश्वरी पटवून सांगावी, त्यांना त्यांना तू ज्ञानेश्वरी गीता हे पटवून सांग, एक एक श्लोक एक एक ओवी उलगडून सांग, असे केल्यास तू माझ्या योग्यतेचा होशील। मग माझ्या समसाठी, समसाठी म्हणजे योग्यतेचा, ऑन पार, पार एक्सिलन्स। तर तू माझ्या सवसाठी तू कशी जगी, जर तराजूमध्ये तोलून बघितलं, तागडी गोट्यामध्ये जर तोलून बघितलं, तर अगदी बरोबरीचा भरशील, मग तू जगात माझ्या योग्यतेला येशील। कारण की ओंकार हा ओम या एक अक्षराच्या रूपाने अ उ म या त्रिमात्रकेच्या पोटामध्ये गर्भवासामध्ये अडकला होता। तो वेदाचे बीज जो ओंकार, तो गीतेच्या विस्ताराने विस्तारला गेला, अथवा ही गीता म्हणजे जणू काय गायत्रीच श्लोकरूपी फळांनी आणि फुलांनी प्रफुल्लित झाली। दोन सुंदर रूपक देत आहेत, काजे एकाक्षरपणेसी, एकाक्षर म्हणजे मूळ बीजाक्षर ओम। आता या ओम जेव्हा आपण म्हणतो ओम, त्याच्यामध्ये अ उ आणि म, अकारार्थी, उकारार्थी आणि मकारार्थी या तीन प्रकारचा स्वर उद्भवतो, किंवा या तीन मात्रा त्याच्यात असतात, अकार उकार मकार औम। तर ह्या त्रिमात्रकेची जे तिथे काजे एकाक्षरपणेशी त्रिमात्रकेची कुशी, या तिन्ही मात्रांच्या कुशीमध्ये ओम या एका अक्षराच्या रूपाने या त्रिमात्रकाच्या पोटामध्ये तो गर्भवासामध्ये अडकला होता ओम की गायत्री फुली फळी श्लोकांची आली. गायत्रीला सुद्धा गायत्री मंत्र ओम भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यम भर्गोदेवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात हा प्रसिद्ध गायत्री मंत्र आहे. माऊली म्हणतात की हा गायत्री मंत्र सुद्धा वेदाचा बीज असून तो गीतेच्या विस्ताराने विस्तारला गेला. तो गीतेची या बाहळी वेद बीज गेले पहाळी. गीता होती म्हणून हा विस्तारला गेला की गायत्री फुली फळी श्लोकाच्या आली. म्हणून या गायत्री मंत्राला या गायत्री रूपी मंत्राला ही गीता म्हणजे जणू काय गायत्रीच श्लोकरूपी फळांनी आणि फुलांनी प्रफुल्लित झाली. त्याला सपोर्टिंग स्टेटमेंट काय म्हणतात ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझी हा भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी. आईशिवाय ज्या बालकाला दुसरे जीवन नाही. एखाद्या बाळकाला माहीत असते का एखादा जो बालक असेल तो आपल्या आई व्यतिरिक्त आणखी कोणाला ओळखतो का. जगामध्ये सर्वात शक्तिशाली त्याच्यासाठी फक्त आईच आहे. कारण आईच त्याला जे पाहिजे ते आणून देऊ शकते. त्याच्या ज्या गरजा आहे त्या गरजा भागवण्यासाठी एकमात्र आईच तेवढी योग्य आहे सशक्त आहे किंवा समर्थ आहे. तर आईच्या सामर्थ्याने ज्याला सर्व काही मिळते आणि आई नसेल तर त्या बाळकाला दुसरे जीवन नाही. अशा त्या बाळकाची आणि आईची जशी गाठ घालून द्यावी. एखादं बालक आपल्या आईपासून हरवलं असेल तर त्या बाळकाला त्याच्या आईजवळ आणून देणे आणि त्यांच्या दोघांची गाठ पाडून देणे यात किती सुख किती आनंद. तर त्याप्रमाणे गायत्री मंत्राचे रहस्य सांगणाऱ्या त्या गीतेची माझ्या भक्तांना ओळख करून देतो. असा जो गीतेचा संवाद या माऊली ज्ञानेश्वर महाराज शंकराचार्य जगद्गुरु शंकराचार्य आणि मोठमोठे भाष्यकार जेवढे होऊन गेले ज्यांनी ज्यांनी गीतेवर भाष्य केलेले आहे ते सर्व त्या आईसारखे आहे. कारण त्यांनी आपली आणि त्या गीता माऊलीची ओळख पटवून दिली. आपली जी आई ज्ञानेश्वरी आपली जी आई गीता याची आणि आपली ओळख पटवून देणारे माऊली संत ज्ञानेश्वर महाराज आणि अनेक गीताकार किंवा गीता भाष्यकार ते टिळक गांधी विनोबा अलीकडच्या जगातले त्यानंतर लेटेस्टमध्ये सुद्धा अनेक लोक ज्यांनी गीता रहस्य समजून त्या गीतेवरती टीका केली. आणि गीता हेच आजचं ज्ञान असतं वर्तमानातलं ज्ञान असतं म्हणून आपली आणि गीतेची ओळख करून दिली. आईची आणि तिच्याशी अनन्य असणाऱ्या त्या बालकाची जशी गाठ घालून द्यावी त्याप्रमाणे भक्तांची गीतेशी जो प्रेमाने भेट करील तो देहपात झाल्यानंतर मद्रूपच ए होईल. तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहापाठी मजसी एकची होय. त्याचा देह पडला की मग तो आणि मी यांच्यात भेद नसतो. अशी गीतेची आणि त्या माऊलीची जो भेट करून देतो भेटी करी जो आदरेशी त्यामध्येही मी भेट करून देत आहे असा अहंकार नसतो. माऊलीने एवढं मोठं कार्य केलं 7000 ओव्या 700 श्लोकावर 9000 ओव्या सॉरी 9000 ओव्या ज्या या ग्रंथाच्या या 9000 ओव्या ज्या केलेल्या आहेत ती करत असताना कुठेही लेश मात्र सुद्धा अहंकार माऊलीच्या अंगी दिसत नाही. तर त्या योग्यतेचा जो निरूपण करता असेल तर तो देहापाठी मजसी एकची होय माझ्याशी येऊन मिळतो. य इदं परमं गुह्यं मद भक्तेष्व भिधास्यति असा जो परमगुह्य माझ्या ठिकाणी पराकाष्ठेचे प्रेम ठेवणार भक्ती मयी पराम कृत्वा पराकाष्ठेची भक्ती भक्तीचंही उत्तम स्वरूप इतकी दृढ भक्ती ज्याची असेल असा तो उत्तम प्रतीचा योगी भाविक मामे वैश्यत्य संशया तो माझ्यापर्यंत पोचतोच पोचतोच यात काही डाऊट नाही, तो मला येऊन भेटतोच भेटतो यात काही संशय नाही, तो मजप्रत नक्की येऊन पोचतो असा हा गीतेचा 68वा श्लोक आणि त्याच्यावरील माऊलीच्या निरूपणाच्या या फक्त 5 ओव्या होत्या. या 5 ओव्यांच्या माध्यमातून हे निरूपण करून आपण हा 68वा श्लोक समजण्याचा आज प्रयत्न केला. पुढे उद्या आपण 69वा श्लोक घेणार आहोत. आज इथेच थांबूया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.